पळली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो समके शुभाची तलवार, हो समके शुभाची तलवार. भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणासी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेमापार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभा रात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गनी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह. केला शाहिस्ता वरवार खाना क्रोध भारी मग चढला, कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रुला शिवबा ने ओळखले, प्रताप गढ़ाशी स्वतः भेटी लाते आले. आओ मिलो हमसे म्हणून कान भिडे शिवबाला, करून धोका अब्दुल करी वाराला. झाला शिवराया उच्चार.